आकाशे तारकालिंगं पाताले हडकेश्वरं मृत्युलोके महाकालं लिंगं त्रय नमोस्तुते अवंतिकायां महितावतारं मुक्ति प्रदानाय भवसज्जनानां अकाल मृत्यु परिरक्षणार्थं वंदे महाकाल महां सुरेशं रत्नैकल्पितमासनं हिमजले स्थानञ्च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाम्बिकं चंदनं जाती चंपक बिल्व पत्र रचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते रत्कल्पितं प्रयतां सौवर्णे नवखण्डरत्नरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोधतियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विचरितं भक्त्या प्रभो श्रीगुरु क्षत्रं चामरयोर्युतं जयनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतञ्च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणति स्तुतिर्भवविधा यैतस्तमस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं ग्रहं पूजा ते विषयो प्रभोगरचना निद्रा समाधिष्यति सञ्चारप्रदयो प्रदक्षिणविधे स्तोत्राणि सर्वाङ्गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणगतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनेन जं वा मानसं वा पराधं वेतं विहितं वा सर्वमेदक्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहाकाल शम्भो।